आकाशवाणी मुंबई। मच्छिंद्र बोरहडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनसेवेच्या कार्यात युवकांनी उत्साहानं सहभागी व्हावं असं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी कार्यक्रमात आवाहन। महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रींना जयंतीनिमित्त देशाचं अभिवादन। छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात 103 माओवाद्यांचं आत्मसमर्पण। ज्येष्ठ गांधीवादी नेते जी पारीख यांचं निधन। आणि कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 162 धावांत गुंडाळत भारताच्या दिवसअखेर 2 बाद 121 धावा। जनसेवेच्या कार्यात युवकांनी मोठ्या उत्साहानं सहभागी व्हायला हवं। नैतिक मूल्यांवर आधारित राजकारणात सहभाग घेणं हे जनसेवेचे प्रभावी माध्यम असल्याचं प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। 2047 पर्यंतच्या विकसित भारतात संघाचं महत्वपूर्ण योगदान असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली।
विश्व पटल पर वर्चस्व रखने वाले कितने ही संस्थान, विचारधाराएं, व्यक्तित्व और राष्ट्र 100 वर्षों के काल प्रवाह में विलीन हो गए, यहाँ तक कि विस्मृत भी हो गए, लेकिन राष्ट्र प्रेम और भारतीय आदर्शों की संजीवनी से विधि पूर्वक पोषण ग्रहण करते हुए राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जितना विशाल हुआ है उतना ही सशक्त भी हुआ है और जीवंत भी हुआ है।
यावेळी त्यांनी देश तसंच संघाच्या कार्यात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींचं स्मरण केलं। सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी संघाच्या 100 वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला। सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, शिस्त आणि संविधानाचं पालन या पंचसूत्रीचा अधिकाधिक अवलंब करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। आत्मनिर्भर भारत निर्माण करताना देशाच्या गरजेनुसारच इतर राष्ट्रांवर अवलंबून राहावं असंही ते यावेळी म्हणाले।
हमको आत्मनिर्भर होना पड़ेगा, स्वावलंबी जीवन जीना पड़ेगा, स्वदेशी का उपयोग करना पड़ेगा और फिर भी अंतर्राष्ट्रीय संबंधों का सब प्रकार के राजनयिक हो, आर्थिक हो, व्यापारिक हो, इन सब का जतन हमको करना पड़ेगा, लेकिन उसमें मजबूरी नहीं होगी, हमारी अपनी इच्छा होगी, हमारा अपना सद्भाव होगा, ऐसा हमको बनना पड़ेगा।
भाषा, प्रांत आणि जात या मुद्द्यांवरून भेदभाव निर्माण करणाऱ्यांपासून सावध राहण्याचं आवाहन त्यांनी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध मान्यवर स्वयंसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते। या कार्यक्रमात सरसंघचालकांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गौरव केला आहे। अश्विन शुद्ध दशमी, विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे। यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मान्यवरांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। न्याय, समानता आणि सौहार्दाच्या विचारांनी प्रेरित होऊन एकत्र मार्गक्रमण करणारा समाज आणि देश निर्माण करण्यासाठी दसरा प्रेरित करेल असं राष्ट्रपती म्हणाल्या। दसऱ्यानिमित्त सर्वांना साहस, बुद्धी आणि भक्ती मार्गावर निरंतर अग्रेसर राहण्याची प्रेरणा मिळावी असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। राज्यातल्या पुराच्या संकटसमयी सर्वांनी आपदग्रस्त नागरिकांच्या पाठीशी उभं राहावं आणि त्यांना धीर द्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देताना केलं आहे। दसऱ्यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा मुंबईत शिवाजी पार्क इथं सुरू आहे। मेळाव्याला संबोधित करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं। राज्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था भीषण आहे, हे संकट फार मोठं आहे, महाविकास आघाडीचं सरकार असताना ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करणारे मुख्यमंत्री आता ओला दुष्काळ नावाची संकल्पना नसल्याचं सांगत आहेत अशी टीका त्यांनी केली। शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत गोरेगाव इथं नेस्को मैदानावर होत आहे। दसरा मेळावा हे शक्ती प्रदर्शन नसून शेतकऱ्यांची सेवा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज साजरा होत आहे। या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत। यानिमित्त आज सकाळी विशेष बुद्ध वंदना झाली। यावेळी परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी अनुयायांसोबत बुद्ध वंदनेत सहभाग घेतला। डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा देखील भंते ससाई यांच्यासोबत अनुयायांनी ग्रहण केल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलमधल्या बुद्धवंदनेत सहभागी झाले होते. दीक्षाभूमीपासून सुरू झालेल्या संविधान सत्याग्रह पदयात्रेची आज सेवाग्राममध्ये सांगता झाली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 156व्या जयंतीनिमित्त तसंच देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देश त्यांना अभिवादन करत आहे. नवी दिल्लीत राजघाट इथं महात्मा गांधींच्या समाधीस्थळी सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी राजघाट इथं पुष्पांजली अर्पण केली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे. याखेरीज अनेक राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी गांधी जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात आज 103 माओवाद्यांनी सुरक्षा दलांपुढे आत्मसमर्पण केलं, त्यात 23 महिलांचा समावेश आहे. यापैकी 49 माओवाद्यांवर एकूण 1,06,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. हे सर्वजण अनेक वर्षांपासून विविध माओवादी गटांसोबत काम करत होते. छत्तीसगड राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार या सर्वांना प्रत्येकी प्रोत्साहनपर 50,000 रुपये दिले जातील. बिजापूर जिल्ह्यात या वर्षात आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांची संख्या आता 4,010 झाली आहे. त्याशिवाय 421 जणांना अटक करण्यात आली तर 137 माओवादी वेगवेगळ्या चकमकींमध्ये मारले गेलेत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गांधीवादी नेते जी जी पारीख यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. ते 101 वर्षांचे होते. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील 1942 चले जाव चळवळीत जी जी पारीख यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर आणीबाणी विरोधी आंदोलनातही पारीख यांना कारावास झाला होता. युसुफ मेहर अली सेंटरच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात शेवटपर्यंत सक्रिय होते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या बनारस घराण्याचे ख्यातनाम गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचं आज पहाटे उत्तर प्रदेशात मिर्झापूर इथं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. खयाल गायकीबरोबरच ठुमरी, भजन, कजरी आणि चैती गायनासाठी ते प्रसिद्ध होते. पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत नाटक अकादमींसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. भारत वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं आज पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजचा पहिला डाव 162 धावांत गुंडाळला आणि दिवसअखेर 2 गडी गमावून 121 धावा केल्या. अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, मात्र त्यांचे फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. सामन्यातले 35 चेंडू बाकी असताना 162 धावांवर त्यांचा डाव आटोपला. सेवा पर्व या विशेष मालिकेत आपण सरकारच्या विविध क्षेत्रातील कामगिरीविषयी जाणून घेत असतो. आज आपण जाणून घेणार आहोत देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातल्या वचनबद्धतेविषयी.
भारताची प्रतिमा आज जागतिक स्तरावर एक सशक्त आत्मनिर्भर देश म्हणून झाली आहे. ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले होते,
22 मिनिट में 22 अप्रैल का बदला निर्धारित लक्ष्य के साथ हमारी सेना ने ले लिया. पहले जहां कभी नहीं गए थे वहां हम पहुंचे. पाकिस्तान के कोने कोने में आतंकी अड्डों को धुआं धुआं कर दिया.
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं 6 आणि 7 मेला ऑपरेशन सिंदूर राबवलं. यात पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय लष्कराचं सामर्थ्य आणि तंत्रज्ञानाची क्षमता दिसून आली. हवाई संरक्षण यंत्रणा आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्रानं तसंच ड्रोननं ऑपरेशन सिंदूरमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. ऑपरेशन सिंदूरमधून भारताचं लष्करी सामर्थ्यच नव्हे तर तंत्रज्ञानाची शक्ती आणि न्यायाचं नवं रूपही दिसलं. ऑपरेशन सिंदूर अजून संपलं नाही. पाकिस्ताननं कोणतीही आगळीक केली तर भारत चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देऊन ठेवला आहे.
वस्तू आणि सेवा कर परिषदेनं पर्यटन क्षेत्रात केलेल्या जीएसटी सुधारणांमुळे आता पर्यटनाला चालना मिळू शकणार आहे. 7,500 रुपये प्रतिदिनापेक्षा कमी भाडं असणाऱ्या हॉटेलवरच्या जीएसटीत 12% इतकी कपात करण्यात आली आहे. यामुळे परवडणाऱ्या दरात उत्तम हॉटेल सेवा मिळू शकणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनसेवेच्या कार्यात युवकांनी उत्साहानं सहभागी व्हावं असं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी कार्यक्रमात आवाहन. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रींना जयंतीनिमित्त देशाचं अभिवादन. छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात 103 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. ज्येष्ठ गांधीवादी नेते जी जी पारीख यांचं निधन. आणि कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 162 धावांत गुंडाळत भारताच्या दिवसअखेर 2 बाद 121 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.